चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इथेनॉल उत्पादन सुविधा होणार आधुनिक, ब्राझील घेणार भारताची मदत। देशात इथेनॉल उत्पादन सुविधांना आधुनिक बनवण्यासाठी ब्राझील भारताची मदत घेणार आहे। या संदर्भात ब्राझीलच्या डेनिनी इंडस्ट्रीज दी बेस यांच्याबरोबर भारतानं सामंजस्य करार केला आहे। डेदिनी म्हणाले, या करारामुळे प्राज आणि डेदिनी धान्यापासून इथेनॉल बनवण्याचे आणि ब्राझीलमध्ये असणारे इथेनॉल उत्पादन सुविधा आधुनिक बनवण्यासाठी काम करतील। ब्राझील आणि भारत इथेनॉलच्या उत्पादन आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी तडजोड करू शकतात। जेव्हा दोन्ही ऊस उत्पादक देश ब्रासिलियामध्ये भेटतील तेव्हा ते इथेनॉलच्या उत्पादन आणि व्यापार यांच्याबाबत तडजोडी करू शकतात। नोव्हेंबरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन्ही देशातील व्यापार संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतील।